काळी लोटांगण वंदी न चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे तिने अलिंगिन आनंद पूजिन भावे ओवाळी न म्हणे नम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुच सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रवणम त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि अद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्ण